chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोनाचा बांगलादेशातील साखर उद्योगावरही परिणाम, कर्मचाऱ्यांना मिळत नाही पगार। कोरोनाचा परिणाम भारतीय साखर उद्योगासह आता इतरही साखर उत्पादक देशांवर होत आहे। बांगलादेशामध्ये कोरोनानं साखर उद्योग उद्ध्वस्त केला आहे। देशातील साखर कारखान्यांमध्ये ही साखर विकली जात नाही, त्यामुळे राजस्व बाबत अडचणी येत आहेत। शिवाय साखर कारखाने, ऊस शेतकरी आणि कर्मचारी यांचा पगारही भागवू शकत नाहीत। बांगलादेशात ठाकूरगाव साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाला इशारा दिला आहे की जर त्यांना 3 महिन्याचा पगार आणि मजुरांना मजुरी दिली गेली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। साखर कारखान्याच्या परिसरात रविवारी भर दुपारी 1 वाजता कर्मचाऱ्यांनी ठाकूरगाव शुगर मिल वर्कर्स अँड एम्प्लॉईज युनियन यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळीचं आयोजन केलं। कर्मचाऱ्यांनी सांगितलं की जर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी पीडित श्रमिक आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि मजुरी लवकरात लवकर दिली नाही तर तीव्र आंदोलन करू। ठाकूरगाव शुगर मिल्स वर्कर्स अँड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष MD उजल हुसेन आणि महासचिव एनित अली आयोजित मानवी साखळी कार्यक्रमात उपस्थित कर्मचारी आणि श्रमिकांना संबोधित केलं। ठाकूरगाव शुगर मिलचे प्रमुख निदेशक शाखावत हुसेन यांनी सांगितलं की श्रमिक आणि कर्मचारी यांची उर्वरित थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचा प्रयत्न करू।